प्रवीण, 15 ऑगस्टचा दिवस. शाळेसमोरच्या भव्य पटांगणात नीटनेटका गणवेश घालून सर्व मुले मुली शिस्तीत उभी होती. बाहेरून आलेले अतिथी अभ्यागतांच्या रांगेत उभे होते. शिक्षकही सर्वांच्या पुढे रांगेत उभे होते. ध्वजवंदनाची वेळ नुकतीच येऊन ठेपली होती. एवढ्यातच प्रशालेच्या समोरील रस्त्यावरती एक आलिशान गाडी येऊन उभी राहिली. सुटाबुटातला एक रुबाबदार तरुण गाडीतून खाली उतरला आणि थेट चालत शाळेच्या आवारात त्याने प्रवेश केला आणि अभ्यागतांच्या रांगेत जाऊन उभा राहिला. ध्वजवंदनाची वेळ झाली, पणवाचा ठोका पडला आणि शाळेच्या पीटी मॉनिटरनं सर्वांना सावधान म्हणून आज्ञा दिली. मुख्याध्यापकांच्या हस्ते ध्वजारोहण केलं गेलं. झेंड्याला सलामी दिल्यावर राष्ट्रगीत आणि झेंडागीत गायलं गेलं. तेवढ्यात गाडीतून एक खोका घेऊन एक युवक ग्राउंडवरती आला. ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपलेला होता तेवढ्यात अभ्यागतांच्या रांगेतून तो रुबाबदार युवक पुढे आला. मुख्याध्यापकांना आणि शिक्षकांना नमस्कार करून त्याने आपली ओळख करून दिली. मी प्रवीण बैकर, आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी. मी सर्वांसाठी काही खाऊ आणलं आहे, तो कृपया स्वीकारून त्याचं वाटप करण्यात यावं. आणलेल्या खोक्यातून सर्वांना खाऊ वाटप सुरू झालं. मॅडम, काका कुठे आहेत? अरे, येतीलच एवढ्यात. आपल्या संस्थेच्या प्राथमिक शाळेत ध्वजारोहणासाठी गेले आहेत. मला थोडंसं बोलायचं आहे. खाऊ घेऊन सर्व विद्यार्थी आपापल्या घरी निघून जातात आणि प्रवीण मॅडमबरोबर संस्थेच्या कार्यालयात येतो. मी तेवढ्यातच कार्यालयात पोहोचतो. मला आलेलं पाहताच प्रवीण उठून उभा राहतो आणि खाली वाकून नमस्कार करतो. काका, ओळखलत का? मी प्रवीण बैकर, आडीवाडीतील, आपल्याच शाळेचा माजी विद्यार्थी. मी आता मुंबईत बिल्डर आहे, नुकताच गावी आलो होतो. आज 15 ऑगस्टचा दिवस म्हणून मुद्दाम झेंडावंदनाला शाळेत यायचं ठरवलं. कार्यक्रम संपल्यानंतर तुम्हाला भेटण्यासाठी थांबलो आहे. अरे, बाहेर उभी असलेली आलिशान गाडी तुझी आहे की काय? होय काका. त्याच्याकडे बघून त्याचं वैभव लक्षात येत होतं. गळ्यात जाड सोन्याची चेन, दोन्ही हाताच्या बोटात अंगठ्या, अंगात उंची सूट आणि पायात उंची बूट. मी खांद्यावरती हात ठेवून म्हटले, अरे तू खूप मोठा झालास रे, तुला बघून मला खूप आनंद आला. बस बस, म्हणून आम्ही सर्वजण बसलो. काका, आज मी विशेष कारणानिमित्ताने तुम्हाला भेटायला आलो आहे. मी मुंबईत बिल्डरचा व्यवसाय करतो. माझ्याकडे 100 ते 150 माणसं कामाला आहेत. मी फक्त 10वी शिकलो आहे आपल्या शाळेमध्ये. त्यानंतर शिक्षण थांबलं आणि कामाला लागलो. परमेश्वर कृपेने माझा व्यवसाय उद्योग खूप छान चालला आहे. माझ्या कष्टाच्या कमाईतून मी आपल्या शाळेसाठी ₹1,00,000 देणगीचा चेक देत आहे आणि दरवर्षी इतकीच रक्कम देणगी देण्याचा माझा विचार आहे, असं म्हणून त्यानं एक सुशोभित पाकिट माझ्या हातात दिलं. मी कौतुकाने त्याच्या पाठीवर शाबासकीचा हात फिरवला. प्रवीण आपली कथा सांगू लागला. आडीवाडीतलं आमचं छोटंसं शेतकरी कुटुंब, घरात 3 भाऊ 2 बहिणी, आम्ही सगळी भावंडं आपल्याच शाळेत शिकलो. मोठ्या बहिणींची लग्न झाली. प्रमोद आणि विनोद आता माझ्याबरोबरच काम करतात. वडील मुंबईला पिऊन म्हणून नोकरी करत होते. मी 10वीला असतानाच वडील वारले. आई आणि मोठी बहीण शेतमजुरीला जायची. 2 वेळा जेवायला मिळेल याचा भरोसा नव्हता. शाळेत असतानाही सुट्टीत मी मजुरीला गुरं सांभाळायला जायचो. 10वी पास झालो तेव्हा विचार केला, इथं राहून काही व्हायचं नाही, आता सरळ मुंबई गाठली पाहिजे. 10वीची परीक्षा संपली त्याच दिवशी मुंबई गाठली. मुंबईला गेल्यावरती काकांच्या खोलीवरती गेलो. त्यांच्या घरी जेवण करणं, भांडी घासणं, कपडे धुणे अशी सर्व घरकामं करत अर्धवेळ सोनार कामाचं शिक्षण घेतलं. असं 1/2 वर्ष काढलं. त्या काळात गावाला आलोच नाही. मग सेल्समनचं काम मुंबईत सुरू केलं. व्हीटी ते पनवेल डोअर टू डोअर सेल्समनचं काम केलं. अंधेरीच्या आदर्शनगरमध्ये नेव्हीचे कॅप्टन जमवाले यांची ओळख झाली. त्यांच्या कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला लागलो. ते काम 1.5 वर्ष केलं. कंपनीत हाऊसकीपिंगचे सुद्धा काम शिकलो. पुन्हा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास ठरवलं. काका, इलेक्ट्रिकल ट्यूबलाईटचे चौक, 20 वॉट 40 वॉट, प्रॉडक्शन आणि मार्केटिंगसुद्धा मीच केलं. मी, भाऊ आणि 6 माणसं नोकरीला होती माझ्याकडे. त्याच काळात विरारमध्ये जागा घेऊन एक छोटी चाळ बांधली. 14 रूम्स चाळीत आहेत. गावाकडच्या लोकांकडून भांडवल घेऊन त्यांनाच त्या चाळीत घर दिली. या कामात 3 लाख रुपये मिळवले आणि बिल्डर झालो. हे 3 लाख रुपये एका इझी मनी कंपनीत गुंतवले. त्यावेळी माझ्या काही मित्रांनीही पैसे गुंतवले. त्यांच्या नादानं मीही गुंतवले. कंपनी बोगस निघाली, 9 लाखाला बुडालो. पण मित्रांनी गुंतवलेले सर्व पैसे मी कालांतराने पैसे मिळवून त्यांना परत केले. पुढे आणखी एक धाडस केलं, एक ऑफिस सुरू करून फ्लॅट विक्रीचं काम सुरू केलं. केवळ मित्रांवरील विश्वासामुळे प्रचंड नुकसान झालं, तरीही हार न मानता 2 स्वतंत्र कन्स्ट्रक्शन कंपन्या सुरू केल्या. प्रचंड कष्ट करत होतो, जेवढे पैसे मिळवत होतो तेवढे घालवतही होतो, शिल्लक राहत होता तो फक्त अनुभव. काका खरं सांगतो, मी बिल्डर झालो पण ही गुंडांची लाईन आहे. डोक्यावर काय मृत्यूची भीती होती. या लाईनला येणारा पैसा 80% काळा असतो. आपण कसं काम करायचं हे आपणच ठरवायचं. पुढे परिस्थिती सुधारत गेली, माझे भाऊही माझ्या मदतीला आले. आता आमच्या 3 ऑफिसेसमध्ये 21 लोक व्यवस्थापन बघतात. पण काका बस झाला, आता कंटाळा आला. आता या सर्वातून बाजूला होऊन गावाकडे परतून यावंसं वाटतं. पण आता गावाकडे धंदा करण्यासाठी नाही, गावाकडे परतायचं आहे ते सामाजिक कार्यासाठी. पैसे कमवून झाले, धंदाही खूप करून झाला. आता काहीतरी कोकणच्या विकासासाठी मला ग्रामीण भागात ग्राहक मंचाचं काम करायचं आहे. गावाकडच्या खेड्यातल्या लोकांच्या गरजा लक्षात घेऊन खेड्यातला मॉल उभा करायचा आहे. शिक्षणामध्येही महिलांसाठी शिवणक्लास, संगणक वर्ग सुरू करायचे आहेत. निराधार मुलांचं शिक्षण करायचं आहे. निराधार ज्येष्ठ नागरिकांना काम देऊन त्यांचं पुनर्वसन करायचं आहे. ग्रामीण भागातल्या कृषी विकासासाठी काम करायचं. गावाकडच्या लोकांनी आपल्या जमिनी विकू नयेत त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून लोकांनी शेती करावी आणि आपलं जीवन सुधारावं असं मला वाटतं. तो मनापासून तळमळीनं बोलत होता. खरं सांगू, पुन्हा गावाकडे परतावं आणि असं काही करावं असं मनात आलं ते आपल्या संस्थेमुळे. शाळेने मला मोफत शिक्षण दिलं, मोफत शैक्षणिक सहली झाल्या. शाळेतल्या IBT कोर्समुळे उद्योजक व्हावंसं वाटलं. अजून खूप काही बोलायचंय, तुमच्याकडून मार्गदर्शनही हवंय. कधीतरी तुमच्याबरोबर प्रवासाला यायचं आहे. मी तुम्हाला प्रवासाला घेऊन जाईन. तुमच्याबरोबर प्रवास केल्याने माझ्या पुढच्या आयुष्यातील माझा प्रवास सुखाचा जाईल. ज्ञानासोबत